सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत. नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातले पहिले फेलो होमिओपॅथिक मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रशनीत सौदागर सर बोलतायत. खरं तर एक मानसिकता खूप जास्त बदलली आहे लोकांची. लॉकडाऊन, COVID-19, वातावरण विचित्र होत चाललेलं आहे. त्यातल्या त्यात तरुणांबद्दल जर बोलायचं झालं तर तरुण अक्षरशः नैराश्याच्या गर्तेत सापडताना आपल्याला दिसत आहेत. एकूणच हे जे मानसिक आजार सध्या वाढत चाललेले आहे याचं कारण जर विचारलं सर, काय नेमकं कारण
आहे? मी रुद्र असं सांगेल की हे कारण ठरलेलं आहे, म्हणजे हे कॉज नाही म्हणणार मी. वस्तुतः हेल्थ म्हटलं की फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल अशी याची व्याख्या आहे WHO ची.
ओके,
तर ह्याच्यामध्ये आपण फक्त फिजिकवर लक्ष घालतोय पण देर इज समथिंग कॉल एज अ मेंटल इम्युनिटी. जसं फिजिकल इम्युनिटी असते तशी मेंटल इम्युनिटी पण असते. आणि चिंतेची बाब म्हणण्यापेक्षा सध्या देशामध्ये 7 व्यक्तींमागे एक मानसिक रुग्ण आढळायला लागलेला
आहे.
तर एवढं तर कोरोनाचा पण रेशो नसेल.
डेफिनेटली.
आणि आपण शारीरिक फिटनेस म्हणतो म्हणजे बॉडी बिल्डअप करणं, योगा करणं, एक्सरसाइज करणं, रनिंग, जे काय ते, पण देर इज समथिंग कॉल एन ऍडव्हर्स रेशो. ऍडव्हर्स रेशो म्हणजे एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती आपली मानसिकता किती व्यवस्थितरित्या जोपासू शकतो. इन अ गिव्हन टफ कंडिशन हाऊ मच ही कॅन बिअर अ ऍडव्हर्स कंडिशन, ह्याला ऍडव्हर्स रेशो म्हटलेलं आहे.
ओके,
तर आधीच्या काळामध्ये ही एकदम चांगली होती, म्हणजे लोकांनी त्याला सकारात्मकतेने घेतलं होतं जीवनाला आणि त्यांना आलेल्या अडचणींवरती मात करायला जास्त माहित होतं.
ओके,
पण सध्या ही हा जो ऍडव्हर्स रेशो आहे दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेला
आहे.
आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे संवाद व संयुक्त कुटुंब पद्धती, कुटुंब पद्धत जी होती ती आधीच्या काळात होती. आपल्या समस्या लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांशी, घरच्या मोठ्या लोकांशी, आपल्या मित्रांशी, मित्र परिवारांशी मोकळेपणे डिस्कस करत होत्या. त्याच्यामुळे मन हलकं होत होतं. त्यांना काउन्सिलरकडे यायची गरज पडत नव्हती कारण की त्यांना जे मार्गदर्शन मिळायचं ते प्रॅक्टिकल असायचं.
ओके, बरोबर.
आता मी म्हणजे काउन्सिलर बद्दल बोलत नाही, मी म्हणतो की संवाद तुटायला लागलेला.
बरोबर.
संवाद म्हणजे सांस्कृतिक वाद आणि आता फक्त वादच दिसतोय.
बरोबर.
लोकांचं वादाचं प्रमाण या काळामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स पण खूप वाढलेलं आहे.
बरोबर आहे, बरोबर.
आणि ह्याचं मेन कारण म्हणजे व्हर्च्युअल अनरिअलिस्टिक वर्ल्ड, म्हणजे एक वेगळ्या दुनियेत हा जो युवा पिढी आहे ती गुरफडत चालली. सोशल मीडियात आपण आपला आनंद लाईक्स वर ठरवतोय. पण अँड दॅट इज द मेन रिझन व्हॉट आय म्हणतो. आय एम नॉट सेईंग की सोशल मीडिया इज रॉंग. प्रत्येकाला एक मापून तोलून जर आपण बघितलं तर संवाद दुरावत चाललेला आहे.
नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत, बजाते राहा.